नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. बिहारांत विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्यांत प्रचाराचो वेग वाडला आनी आज सांजे तो सोंपतलो. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार आज नवी दिल्लींत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट घेतले. मेरा बूत सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या बायलां कडेन संवाद सादतले. फुटबॉलांत काल गोंयांत जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट डी मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-8 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी उत्तराखंड राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनांत उलयतना राज्यातल्या सगळ्या रहिवासी आनी आमदारांचे अभिनंदन केले आनी फाटल्या 25 उत्तराखंडान केल्ल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. वाडट्या साक्षरता दराबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रपतींनी म्हळे की राज्यात बायलां शिक्षणाची व्याप्ती वाडल्या, माता आनी बालमृत्यू दरात घट जाल्या आनी सरकार भलायकी सेवा अधिक सुलभ करपाक प्रयत्न करता.
प्रयासों के बल पर राज्य में ह्यूमन डेवलपमेंट इंडिसेज के कई मानकों पर सुधार हुआ है. मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि राज्यों में साक्षरता बढ़ी है, महिलाओं की शिक्षा में विस्तार हुआ है, मातृ एवं शिशु मृत्यु दर भी कमी आई है तथा स्वास्थ्य सेवाओं को सुलभ बनाने में प्रयास किए जा रहे हैं.
बिहारात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराचो वेग वाढला आणि आज सांजे तो सोंपतलो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी जाहीर सभा घेतल्यो. बिहाराची प्रगती फक्त नरेंद्र मोदी सरकाराक लागून झाल्या असे बिहाराच्या वेंचणुकेच्या फाटभुयेर उलयताना भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांणी म्हळे.
बिहार चुनाव की बात कर रहे हैं, बड़ी आबादी आज भी उस दहलीज पर है गरीबी रेखा से बाहर निकलने की, और वो मेरे प्रधानमंत्री की सोच और मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के अनुभव से आने वाले वर्षों में वो भी पूरा होता हुआ दिखे.
बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर 18 जिल्ह्यातल्या 121 विधानसभा मतदारसंघांनी प्रचार सांजवेळा 5 सोंपता. या टप्प्यातले मतदान 6 नोव्हेंबराक खर सुरक्षेत जातले. स्टार प्रचारक आणि NDA महाआघाडी बंधन आणि मैदानातले हेर पक्षाचे वरिष्ठ फुडारी आयज मतदारांक आकर्षित करपाचो निमाणो यत्न करतले. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार आज नवी दिल्लींत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकरांची भेट घेतले. भारताच्या 2 राजनैतिक दौऱ्यार आशिल्ले सार हे भारत सरकाराच्या हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भेट घेतले. इस्रायलाच्या परराष्ट्र मंत्रालयान सांगले की भेट दिवपी या मंत्र्यांक या भेटी वेळार हेर सरकारी अधिकारी, राजदूत, संशोधन संस्थांचे प्रमुख आनी थळावे व्यवसायीक फुडाऱ्यांची भेट घेवपाचे नियोजन आसा. तांच्या भेटी वेळार परराष्ट्र मंत्री बुधवारा इस्रायलाक परतुपा आदी परराष्ट्र धोरण आनी सुरक्षा अभ्यासकांक मध्यपूर्वेतल्या बाबीबद्दल म्हायती दितले. कार्मिक भौशीक कागाळ आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत मेगा पेन्शनर्स कॅम्पाचे उक्तावण केले. शिबिरात 500 चड डिजिटल जीवन प्रमाणपत्रां तयार केली. पेन्शनधारकांक संबोधित करतना डॉ सिंग हांणी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करपाच्यो पद्दती सुरू करून पेन्शनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणा खातीर सरकारान घेतिल्ल्या फुडाराक लागून जाणटे आनी दुयेंत पेन्शनधारकांचे राहणीमान व्हडा प्रमाणांत वाडले हाचेर उजवाड घालो. मेगा कॅम्प वेळार मंत्र्यांनी पेन्शनधारका कडेन संवाद साधलो आनी कांय पेन्शनधारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र निर्मिती खातीर फेस ऑथेंटिकेशन लेगीत केले. मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या बायलां कडेन संवाद साधतले. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी आगामी चर्चे खातीर उत्साह व्यक्त केलो. बिहार विधानसभा वेंचणुकेंत भाजप NDA युतीचो विजय सुनिश्चित करपाक बायलां व्हडा समर्पणान योगदान दितात हें नमूद केलें. प्रचारांत तांचो सक्रीय सहभाग बिहारमधल्या लोकशाही प्रक्रियेचो प्रवास मजबूत करता हाचेर तांणी भर दिलो. केंद्रीय कोळसा खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी अशें प्रतिपादन केलें की तेलंगणा सरकारान हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावीत 2 टप्प्या खातीर सुदारीत तपशीलवार प्रकल्प अहवाल DPR अजून सादर करूंक ना. काल हैदराबादांत माध्यमांकडेन उलयतना रेड्डी हांणी म्हळें की केंद्राक या कबलाती बद्दल औपचारीकपणान म्हायती दिवंक ना. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर हांच्या केल्ल्या चौकशीतल्यान असे दिसून आयला की सुधारित DPR अजून सादर करूंक ना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
आता मुखावल्यो खबरो. देश आता फक्त तंत्रगिन्यानाचो गिरायक ना, पूण आता तंत्रगिन्यानाचो प्रणेता जाला अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. ते नवी दिल्लीत भारत मंडपमात उदेत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचे उक्तावण केल्या उपरांत उलयताले. तांणी अधोरेखित केले की देशात जगातल्यो सगळ्यात यशस्वी डिजिटल भौशीक मुळाव्यो सुविधा निर्माण झाल्यात. भारत सध्या जगातली तिसरी व्हड स्टार्टअप इकोसिस्टम झाला असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले.
स्टार्टअप में भी भारत अब दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन गया है. 6,000 से अधिक डीप टेक स्टार्टअप्स आज क्लीन एनर्जी, एडवांस मटेरियल्स जैसे क्षेत्रों में काम.
कश्मीर आतंकवाद आणि उग्रवादापासून मुक्त करपाचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हांका वता असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी म्हणला.
कश्मीर को आतंकवाद और उग्रवाद के दंश से मुक्त कराने का काम किया है मोदी जी ने और गृह मंत्री अमित शाह जी ने. आज कश्मीर में मिथिला का व्यक्ति भी और बिहार का व्यक्ति भी समान रूप से जाकर के बस सकता है, यह अधिकार मोदी जी ने दिया है.
केंद्रीय कृषि आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी पीक विमा दाव्याचेर कमीत कमी परतावो मेळपा बाबत शेतकऱ्यांच्या कागाळीची कडक दखल घेत नवी दिल्लीत उच्चस्तरीय बसका घेतली. चौहान हांणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेबाबत शेतकऱ्यांक भेडसावपी समस्या आणि दाव्यांच्या देयकाकडे संबंधित चर्चा केली. बसकेत मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या काय शेतकऱ्यांकडे व्हर्च्युअल संपर्क साधलो आणि त्यांच्या समस्या थेट ऐकल्यो. काय शेतकऱ्यांक 1 रुपया, 3 रुपया, 5 रुपया आणि 21 रुपया अशा खूपच कमी दाव्यांच्यो रकमो मेळिल्ल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. हाची कडक दखल घेत चौहान हांणी सरकार हे चलूंक दिवचो ना हाचेर भर दिला. तांणी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करपाचे आदेश दिल्यात आणि विमा कंपनी आणि अधिकाऱ्यांक शेतकऱ्यांच्या वटेन निर्णय दिवपाच्यो कडक सूचना दिल्यात. तांणी असो भर दिला की नुकसानीचे मूल्यांकन अचूक प्रणाली आणि मार्गदर्शक तत्वांच्या तपासणी वरवीं करपाक जाय. आयच्यान गुजरातात वेचणूक वळेरीची खाशेली सघन सुदारणा सुरू जातली. निमाणी वेचणूक वळेरी 7 फेब्रुवारी 2026 उजवाडायतले. बूथ पातळेचे अधिकारी BLO 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 मेरेन दारादारात वचून गणना करतले. तात्पुरती वेचणुकेची वळेरी 9 डिसेंबर 2025 दिसा उजवाडायतले. नागरिकांक 8 जानेवारी 2026 मेरेन दुरुस्ती खातीर दावे दाखल करपाक मेळटले. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुव्यार हलको पाऊस आणि वादळी वारे येतले असो अदमास काढला. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा आणि उत्तराखंड हांगा काय सुवातींनी अशीच हवामानाची स्थिती आसा. हवामान खात्यान अंदमान, बंगालच्या उदेंत मध्य खाडीचे काय भाग आणि बंगालच्या ईशान्य खाडीच्या लागसरच्या वाठारांचेर वादळी हवामानाची स्थिती आसूं येता अशें म्हळां. फुटबॉलांत काल गोयच्या बांबोळे हांगाच्या GMC स्टेडियमार जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट डी मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-0 अशी हार घालून दमदार कामगिरी केली. सगळे गोल पहिल्या अर्धांत जाले. ह्या जैताक लागून आता ब्लास्टर्स 2 मॅचींनी 6 गूण मेळून गटांत पहिल्या सुवातेर आसा. ह्या निकालाक लागून स्पोर्टिंग क्लब दिल्ली सर्तीतल्यान भायर पडला जाल्यार केरळ ब्लास्टर्सान उपांत्य फेरयेंत खातीर आपली सुवात घट्ट केल्या. आता खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. बिहारात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यांत प्रचाराचो वेग वाडला आणि आज सांजे तो सोंपतलो. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदॉन सार आज नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री DR S. Jaishankar हांची भेट घेतले. मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या बायलांकडे संवाद साधतले. फुटबॉलांत काल गोंयांत जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट डी मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-0 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.